नमस्कार. ओमकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. रामनवमीपासून आपला जो उपक्रम चालू आहे, समर्थ श्री रामदास स्वामी विरचित 13 भीमरूपी स्तोत्र, तर त्या उपक्रमात आपण 13 स्तोत्र ऐकलेली आहेत. म्हणजे मी डॉक्टर सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी लिहिलेलं सार्थ आणि सविवरण 13 भीमरूपी स्तोत्र ह्या पुस्तकामधनं एकेका स्तोत्राचा अर्थ आणि त्यांनी केलेलं विवरण तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. 13 स्तोत्र जरी अर्थासकट आपण ऐकली असली, प्रिया शिंदेनी स्तोत्रपठण केलेलं आहे, ते सगळं आपण ऐकलं आहे, पण आता त्याचा सारांश म्हणूया किंवा ही स्तोत्र ऐकून, नुसती स्तोत्र ऐकणं म्हणजे भक्ती नाही आहे, त्याचा अर्थ समजून घेणं ही हनुमानाची उपासना नाही, म्हणजे पूर्ण प्रमाणे पूर्ण स्वरूपात नाही, तर हनुमानाची म्हणजे आपल्या या मारुतीची उपासना कशी करायची या संदर्भात डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी लिहिलेलंच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि त्यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे. मग त्यांनी इतकं सुंदर विवेचन केलं आहे की ते ही ते 13 स्तोत्र झाल्यानंतर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही आहे. तर एक दिवस उशीरच झाला आहे ह्याला, पण ऐका हं, मारुतीची उपासना कशी करायची ते ऐका, डॉक्टर सौसुनीती काय म्हणतायत ते ऐका. समर्थ रामदासांना साक्षात श्रीरामांनी उपदेश केला आणि मारुतीरायाच्या स्वाधीन केलं. काय म्हणतात बरं समर्थ? आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया वीणामुचा परमार्थ, सिद्धीते नपवे सर्वथा. म्हणजे काय, आमचा सखा सहकारी हनुमंत असून आमचा सद्गुरू, आमचं आराध्य दैवत राम आहे. आमचा स्वरूप संप्रदाय अयोध्या मठाचा असून आमचे दैवत राम सीता आहेत. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. समर्थांनी मारुतीची उपासना केली आणि लोकांमध्ये वाढवली. मारुती हा रामाच्या दासांमधला अग्रेसर, त्यामुळे त्याची उपासना समर्थांना फार प्रिय होती. म्हणूनच समर्थांनी आपल्या रामायणात आणि भीमरूपी स्तोत्रांमध्येही मारुती रायाच्या भीम पराक्रमाची, त्याच्या बुद्धिमत्तेची आणि उत्कृष्ट रामभक्तीची प्रशंसा केलेली आहे. त्याच्या लोककल्याणकारित्वाची स्तुती केलेली आहे. असुरांचा विनाश करून राम राज्य स्थापन करणारा राम राजा आणि त्या कामी त्याला सहाय्य करणारा वज्रदेही हनुमान यांच्याविषयी समर्थांच्या मनात ओतप्रोत भक्तिभाव आणि आदर होता. त्यांचे अनुकरण करणारा क्षत्रिय राजा आणि क्षत्रिय वीर आपल्या राष्ट्रात निर्माण व्हावे ही समर्थांची तळमळ होती. म्हणूनच ज्या ज्या प्रदेशात ते गेले तिथे तिथे मारुतीच्या वज्रदेही मूर्तींची स्थापना त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेले बहुतेक मारुती हे प्रताप मारुती आहेत. त्यांना भीम मारुती किंवा वीर मारुतीही म्हणतात. प्रताप मारुतीच्या एका पायाखाली त्यांनी राक्षस चिरडलेला असतो. समर्थांनी हे प्रतीक ठिकठिकाणी लोकांच्या समोर उभं केलं. मात्र जिथे रामाच्या समोर मारुती असतो तिथे तो हात जोडून आज्ञेची वाट पाहणारा दास मारुती असतो. समर्थांना महाराष्ट्रात धर्मस्थापना करायची होती. त्यासाठी लोकांमध्ये ज्ञान, भक्ती आणि शक्ती हे असणं आवश्यक होतं. ह्या तिन्ही गुणांचा संगम मारुती रायामध्ये एकवटलेला होता. त्याच्या अंगी नुसतंच बळ नव्हतं तर बुद्धीही होती, असामान्य धैर्य होतं, निर्भयता होती, त्याचबरोबर आरोग्य, निरलसता, वाक्चातुर्य, कर्तव्यनिष्ठा, नम्रता, निर्मोहीपणा इत्यादी गुणांनी हनुमंत संपन्न होते. समर्थांनी त्यांना लहानपणापासून प्रिय असलेल्या बाल ब्रह्मचारी वज्रदेही हनुमंताची उपासना करून वरील सर्व गुण स्वतः प्राप्त करून घेतले होतेच, पण ते गुण इतर लोकांमध्येही उत्पन्न व्हावे यासाठी त्यांनी मारुतीची उपासना सांगितली. समर्थांनी आपल्या ग्रंथांमधून जशी रामाची त्रिविध उपासना सांगितली तशीच मारुतीचीही त्रिविध स्वरूपातली उपासना सांगितली. कोणते हे त्रिविध उपाय? अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. कुठले? अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. अधिदैविक म्हणजे शंकराचा अवतार 11वा रुद्र, रुद्रावतार मारुती. आध्यात्मिक म्हणजे श्रीरामांचा बहिश्चर प्राण, मुख्य प्राण मारुती. आणि अधिभौतिक म्हणजे वानर देहधारी मारुती. आता आपण क्रमाक्रमाने ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करूया. पहिला विचार करूया अधिदैविक मारुतीचा. त्रेतायुगात पौलस्त्य वंशातील रावणानं पृथ्वीवर उत्पात माजवला होता. देवांना कैदेत टाकलं, नवग्रहांना पालथं घातलं, तिन्ही लोकांवर विजय मिळवला. सत्तेनी उन्मत्त झालेल्या रावणानी पृथ्वीवर असुरी वृत्तीचा प्रसार चालवला, त्यामुळे दैवी वृत्ती संपुष्टात येण्याची वेळ आली. अधर्मानी थैमान घातलं तेव्हा पृथ्वीनी गोमातेचं रूप धारण केलं. ती नारायणाकडे गेली आणि प्रार्थना करू लागली. हे परमेश्वरा, ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येतं तेव्हा अधर्माच्या नाशासाठी आपण अवतार घेता. देवा, आज ती वेळ आलेली आहे, त्वरित येऊन धर्माचं रक्षण करावं. त्यावर नारायण म्हणाले, तथास्तु. हे पृथ्वी, तू अजिबात काळजी करू नकोस, लवकरच मी तुला संकटमुक्त करीन. त्यानंतर नारायण इतर देवांकडे वळले आणि म्हणाले, देवांनो, आपल्याला धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून पृथ्वीवर जायचं आहे, तेव्हा वेगवेगळ्या रूपांमध्ये मला सहाय्य करण्यासाठी पृथ्वीवर जा. नंतर ते महादेवांना म्हणाले, देवाधिदेवा महादेवा, आपल्याशिवाय माझं काम पूर्ण होणारच नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याची पत्नी कौसल्या यांच्या उदरी जन्म घेतो, अवतार घेतो. राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांच्या पोटी मी रामानी, राम ह्या नावानी अवतार घेतो. आपण आपल्या 11व्या अंशापासून अंजनी आणि केसरी यांचा पुत्र म्हणून वानर जमातीत अवतार घ्यावा. अशा तऱ्हेने देवांच्या योजनेप्रमाणे अंजनीच्या पोटी मारुतीचा जन्म झाला. असा हा रुद्रावतार मारुती म्हणजे अधिदैविक मारुती. 11वी रुद्रदेवता म्हणून समर्थ संप्रदायात 11 ह्या संख्येला महत्त्व आलं असावं. शंकर हे रुद्राचं स्वरूप, मारुती हा रामाचा उपासक आहे, म्हणून शंकरही रामाचं ध्यान नेहमी करीत असतो असं समर्थांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे. आता बघूया आध्यात्मिक मारुती. महाविष्णूंनी रामरूपामध्ये मानवदेह धारण केला आणि शिवानी वानरदेह धारण केला, म्हणजेच श्रीराम हा विष्णूचा अवतार तर मारुती हा शिवाचा अवतार. श्रीराम आणि मारुती हे दोघेही अवतारी पुरुष, दोघांचीही योग्यता सारखीच. रामाला जर आत्मा म्हटलं तर मारुती हा त्याचा प्राण, त्यामुळेच रामायणात मारुतीचं जे महत्त्व आहे ते तो केवळ एक शूर वानर आहे म्हणून नव्हे तर रामाचा बहिश्चर प्राण म्हणून होय. आत्मतत्वाला जागवणारा असा आहे मारुती. मारुती हा स्वतः वायुपुत्र म्हणजेच प्राण आहे आणि प्राणाचं रक्षण करणारा, म्हणून त्याला प्राणनाथ किंवा मुख्य प्राण असं संबोधलेलं आहे. ज्ञानेश्वरी या आपल्या ग्रंथात सुद्धा ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी शक्तीचं वर्णन करताना कुंडलिनी शक्तीलाच मारुती ह्या नावानं संबोधलं आहे तेही पाहण्यासारखं आहे बरं का. ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या 6व्या अध्यायात 301व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ऐका. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुती ऐसे नाम होये, परी शक्तीपण ते आहे जव न मिळे शिवी. म्हणजे काय, योगाच्या साह्यानं कुंडलिनी शक्ती जागृत होऊन ऊर्ध्वमुख झाली म्हणजे ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाताना वाटेत अणिमादी अनेक सिद्धी योग्याला प्राप्त होतात. चैतन्याला आपलं तेज अर्पण केल्यावर कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो म्हणजे देह वायुरूप होतो. याचं अतिशय सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे, ते परत कधीतरी मी तुम्हाला ऐकवीन. योग्याचं शरीर इतकं हलकं होतं की ते आकाश संचार करू लागतो. तो योगी याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे या योग्याला जगाच्या दृष्टीने अदृश्य म्हणजे दिसेनासं होता येतं. अशा शरीराला खे म्हणजे आकाशात संचार करणारे म्हणून खेचर असे म्हणतात. त्यावेळी देहाच्या देहातच तीनही भूतांचा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसं करतं, पाण्याला तेज नाहीसं करतं आणि तेजाला वायू नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटाच उरतो, तोही हृदयाकाशाला मिळण्याकरता ऊर्ध्वगतीने देहातल्या देहात वर उड्डाण करू लागतो. त्यावेळी कुंडलिनी शक्तीलाच मारुती हे नाव प्राप्त होतं. पण जोपर्यंत ती शिवस्वरूपात विलीन होत नाही तोपर्यंतच कुंडलिनीची अणिमादी सिद्धीद्वारा व्यक्त होणारी शक्ती कायम असते. हे मारुतीचं आध्यात्मिक स्वरूप ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं आहे. ह्यावरून आपल्या लक्षात येतं की मारुती आकाशात उड्डाण करणारा आकाश संचारी का आहे. समर्थांनी सुंदरकांड आणि युद्धकांड आणि भीमरूपी स्तोत्र ह्यामधून म्हणजे 13 भीमरूपी स्तोत्र आपण जी आत्ता ऐकलीत त्यामधून मारुतीच्या उड्डाणाचा केलेला उल्लेख या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, वायुरूपात हा वायुपुत्र आहे, पवनपुत्र हनुमान. तर वायुरूपातला हा हनुमान आकाशात कसा जातो, आकाश कुठलं, आपल्या देहातलंच. ऐका काय म्हणतात तो समर्थ काय म्हणतात ते ऐका. भयासूर तो भीम सिंधूडाला त्रिकूटा चळाहून पहिलाड गेला. नंतर एक ठिकाणी म्हटलंय, पुढे भीम तो अंतराळे उडाला लघुरूप होऊन लंकेत गेला. अजून म्हणतायत, प्रसंगी तये मारुती गुप्त झाला. म्हणजे सूक्ष्म रूप जेव्हा धारण केलाय तेव्हा तो जवळजवळ गुप्तच झालाय. मग त्याच्या उड्डाणाबद्दल म्हणतायत, उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा. हे भीमरूपी स्तोत्रात म्हटलंय दुसऱ्या. त्यानंतर 5व्या भीमरूपी स्तोत्रात समर्थ म्हणतात, उड्डाण अद्भुत ज्याचे लंघिले समुद्रा जळे. 8व्या स्तोत्रात ते म्हणतायत, गिरीवरून उडाला तो गिरी गुप्त झाला. मारुतीनी समुद्रावरून केलेलं उड्डाण, लंकेचा विनाश करताना रूप बदलण्यासाठी केलेलं उड्डाण आणि वेळोवेळी त्याचं गुप्त होणं, या सगळ्याचा अर्थ लावताना मारुतीचं हे आध्यात्मिक स्वरूप लक्षात येतं. एक महायोगी म्हणून त्याचं रूप मनामध्ये ठसतं. आपण अधिदैविक आणि आध्यात्मिक रूपं पाहिली, आता आपण बघूया अधिभौतिक मारुती. समर्थांनी त्यांचं आवडतं दैवत मारुती याची अनेक ठिकाणी स्थापना केली. त्यांनी लोकांसमोर या मारुतीची सर्वसाधारणपणे दोन रूपात स्थापना केली. पहिला दास मारुती श्रीरामासमोर त्याचा दास म्हणून हात जोडून उभा राहणारा मारुती. दुसरा वीर मारुती, दुष्ट विचार आणि दुष्ट वृत्ती यांना चिरडून टाकणारा, पायाखाली राक्षस चिरडणारा वीर मारुती. म्हणजे दास मारुती आणि वीर मारुती ही मारुतीची रूपं, म्हणजेच अधिभौतिक मारुती होय. समर्थांनी जी 13 भीमरूपी स्तोत्र लिहिली त्यातून त्यांनी मारुतीचं चरित्र आणि कार्यही सांगितलं. वीर रस आणि अद्भुत रस यांनी ओथंबलेली अशी ही मारुती स्तोत्र आहेत. ही स्तोत्र लिहिण्यामागे समर्थांचं काही प्रयोजन असावं असंच वाटतं. समर्थांच्या काळी देशाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. देश परकीय सत्तेच्या विळख्यात सापडलेला होता, अधोगतीला जाऊन पोचलेला होता. अतिशय विपन्नावस्था, दारिद्र्य, खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, अशा परिस्थितीने गांजलेले लोक, दुष्काळ, रोगराई, थोडक्यात काय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय सर्वच बाबतीत आपला देश प्राणांतिक संकटात सापडला होता. लोकांची अस्मिता नष्ट झाली होती. आपल्या आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करण्याचंही सामर्थ्य लोकांमध्ये राहिलं नव्हतं. धर्म बुडण्याची वेळ आली होती आणि धर्म संस्थापना हे समर्थांचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यासाठी रुद्रावतारी बलभीम मारुती जेव्हा धर्मसंस्थापनेसाठी क्रोधाविष्ट होऊन उठला तेव्हा तो कसा दिसला याचं आवेशपूर्ण वर्णन 3 भीमरूपी संस्तोत्रात समर्थांनी केलं आहे, ते आपण ऐकलं. क्रोधाविष्ट मारुतीचं चित्रण करताना मूर्तिमंत आवेशच समर्थांनी उभा केला आहे. संपूर्ण स्तोत्र परत एकदा ऐका. या मारुतीच्या अद्भुत गर्जनेनी मेघ पृथ्वीवर कोसळले, पर्वतांचे गाभे फुटले आणि समुद्र आटले. असा हा रणकर्कश रुद्रावतार मारुती सगळं बळ एकवटून कशाकरता उठला होता, तर धर्मस्थापनेसाठी. षड्रिपूंपैकी क्रोध हा एक रिपू आहे, अतिशय महाभयंकर असा हा शत्रू. पण ह्या स्तोत्रामध्ये धर्मस्थापनेचं कार्य साधून देणारा कोप, लक्षात घ्या हो, धर्मस्थापनेचं कार्य साधून देणारा कोप म्हणजे वीराचा आवेश, हा दोष न ठरता महागुणच ठरतो. कामक्रोधादी सामान्यतः शत्रूच, पण त्यांचा तारतम्याने विनियोग करता आला तर हे शत्रू मित्र बनतात. जाणते शहाणे लोक धर्मसंस्थापनेसाठी त्याचा उपयोग करून घेतात. म्हणून दुष्टांचं निर्दालन आणि सुष्टांचं संरक्षण हीच धर्मसंस्थापना होय. मारुतीचे हे गुण आणि त्याचा हा आवेश राष्ट्रात संचरावा, विशेषत तरुणांमध्ये वीरश्रीचा संचार व्हावा यासाठी समर्थांनी मारुतीची उपासना प्रचलित केली. आपल्या सर्वांच्या नित्य पठणात असलेल्या भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या स्तोत्रामध्ये आणि 5 भीमरूपी स्तोत्रामध्ये, म्हणजे हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला या स्तोत्रातही मारुतीच्या उपासनेनी काय काय प्राप्त होतं हे देखील सांगितलेलं आहे. समर्थ म्हणताय, मारुती हा चिरंजीव आहे, तो मोक्ष देणारा आहे, हे त्याचं ब्रीद आहे. त्याचं नाव घेतल्याने शुभ घडतं. साप, विंचू आणि इतर विषारी प्राणी यांच्यापासून विषबाधा झाली तर मारुतीचं नाव घेतल्याने विषबाधेपासून सुटका होते. भक्तीनी आणि आवडीनी याचं स्मरण केलं की मृत्यूही भयभीत होतो. स्तोत्राच्या पठणाने संकट, बंधनं, भूत पिशाचांची बाधा, दुःख, दारिद्र्य या सर्वांचा नाश होतो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा दिवसाच्या तीनही वेळांना हे स्तोत्र म्हटल्याने म्हणजे तिसरं आणि पाचवं ही दोन्ही स्तोत्र म्हटल्याने भक्तांच्या सर्व इच्छा कल्पतरूप्रमाणे पूर्ण होतात आणि लोकांना ते ज्याची इच्छा करतील ते प्राप्त होतं. समर्थांनी भीमरूपी स्तोत्रांमधून अनेक अभंगांमधून सुद्धा मारुतीच्या शेपटीचं वर्णन केलेलं दिसून येतो. मारुतीचे शेपूट अतिशय देखणंसुद्धा होतं बरं का. काय म्हणतात समर्थ, ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, दृष्टीचे देखणे मोठे लांगोळ लळलय तसे पुच्छते मुरडिले मात्रा अंजनी सुत प्रचंड वज्रपुच्छ कालखंड अद्भुत पुच्छते केले भोवंडी नभ पोकळी थरथरीत थरारी वज्र लांगूळ जेव्हा झपेटी लपेटी करी पुच्छ वेष्टी बळे वावरे पुच्छते आवरेना तया वोढिता ते असंभाव्य लांबे विरेवीर त्या लांगुळाला गिझोंबे. अशा प्रकारे समर्थांनी मारुतीच्या शेपटीचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. मारुतीचे हे शेपूट म्हणजे शक्तिरूप आहे याविषयी एक कथा आहे बरं का. हनुमान हे साक्षात शंकराचे अवतार होते. पार्वतीही त्यांच्याबरोबर अवतार घेऊ इच्छित होती पण शंकर म्हणाले मला या अवतारात ब्रह्मचारीच राहायचं आहे. तेव्हा पार्वती म्हणाली मी आपल्याशिवाय जगू शकणार नाही. म्हणून शंकरांनी हनुमंताचं रूप घेतलं आणि पार्वती झाली त्याची शेपटी. म्हणजेच शिवाबरोबर शक्तीही आलीच. त्यामुळेच समर्थांनी या शेपटीच्या पराक्रमाचं ठिकठिकाणी वर्णन केलेलं दिसतं. ज्याप्रमाणे महादेव मारुतीच्या रूपात अवतीर्ण झाले त्याप्रमाणे मारुतीसुद्धा अनेक जीवांच्या रूपामध्ये अंशरूपानी किंवा आवेशरूपानी अवतीर्ण झालं असं म्हटलं जातं. समर्थ रामदास हे मारुतीचा अवतारच मानले जातात. मारुतींनी शके 1530 गौतमीच्या काठी म्हणजे गोदावरी नदीच्या काठी रामदास रूपांनी अवतरून जगदुद्धाराचं फार मोठं कार्य केलं आहे. याविषयी अनेकांनी आपल्या काव्यांमधून उल्लेख केलेला आहे. रोकडा राम म्हणतात कृष्णातिरी गडसे परलीच जाम तेथे निवास करीती अवतार भीम. संत विजयामध्ये महिपती म्हणतात सुखी असे नारायण पुढे भेटेल तुम्हा कारण तयासी रक्षिता रघुनंदन जो अवतार सगुण मारुतीचा. आणि समर्थ प्रतापामध्ये असं म्हटलं आहे आचार्य स्वामी शंकरमूर्ती समर्थ स्वामी महारुद्रमूर्ती. गिरधर चारी युगामधल्या हनुमंताच्या अवताराबद्दल म्हणतात ऐका हं, चार युगात हनुमंतांनी कुठल्या रूपात अवतार घेतला आहे. कृतयुगी अंतरात्मा पवन त्रेतायुगी पवननंदन द्वापारी म्हणती भीमसेन श्री रामदास स्वामी कलियुगी. ह्या विचारांनी मारुती उपासना ही समर्थ उपासनाच ठरते हे निश्चित आहे. समर्थांनी सांगितलेली मारुतीची उपासना नेमस्तपणे म्हणजेच नेमकेपणाने करायची. त्यासाठी दर शनिवारी मारुतीला तेल आणि माळ अर्पण करून भागणार नाही. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की आम्ही दर शनिवारी हनुमंताच्या देवळात जातो त्याला तेल वाहतो वड्याचा नैवेद्य दाखवतो माळ अर्पण करतो तर एवढं करून भागणार नाही. मग काय केलं पाहिजे तर मारुतीजवळ जी वेगवेगळी सामर्थ्य आहेत शक्ती सामर्थ्य भक्ती सामर्थ्य युक्ती सामर्थ्य बुद्धी सामर्थ्य सिद्धी सामर्थ्य आणि सेवा सामर्थ्य ही सगळी सामर्थ्य प्राप्त होवोत म्हणून मारुतीची प्रार्थना करायची. मारुती उपासना दृढ करण्यासाठी समर्थांनी त्यांच्या ग्रंथांमधून सांगितलेलं विचारधन हे श्रवण आणि मननाद्वारे चित्तात ठसवायचं आणि आचरणात आणायचं हीच त्यांची खरी उपासना. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.